अरे मेरे दिल भर अप्रैल फूल तो दिन भर सेलिब्रेट कर लिया है, चलो कुछ अप्रैल कूल कर लेते हैं अभी।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। और फिलहाल जो मैंने आपसे कहा था कि आपको अभी अप्रैल कूल में क्या करना है, तुम्हाला शपथ घ्यायची आहे की या उन्हाळ्यामध्ये तुम्ही एक तरी झाड लावणार आहात। गर्मी प्रचंड वाढतीय आणि येत्या काही वर्षांमध्ये यापेक्षा जास्त टेम्परेचर होणार आहे। मग जर का आपल्याला येत्या काही वर्षांमध्ये अजून थोडंसं थंड झालेलं हवंय वातावरण, तर झाड लावायला नको का? मग यावेळेस शपथ घ्या ना, एप्रिल फूलच्या ऐवजी एप्रिल कूल करूयात आपण आणि एक शपथ घेऊयात झाड लावण्याची। सुमेधशी आता माझं बोलणं झालंय त्याच बाबतीत। एप्रिल कूल मध्ये शपथ घ्यायची आहे की या उन्हाळ्यामध्ये एक तरी तू झाड लावणार आहेस, कारण की नांदेड मधली गर्मी आपल्याला प्रत्येकालाच माहिती
आहे। बराबर आहे, हो असं पण मी एव्हरी इयर एक झाड लावतो माझ्या बर्थडेला, आणि मागे घरी गेलो होतो तर मी लावलं होतं झाड।
अच्छा,
आणि आता तू म्हणत आहेस तर मग कॉलेजमध्ये पण लावून टाकेल।
अरे वा, कुठलं झाड लावशील?
लिंबाचं झाड सर्वात चांगलं राहते ना।
येस, सगळ्यात चांगलं ते झाड असतं। नक्की यावेळेस झाड लावशील आणि तू शपथ घेतली की तू झाड लावणारच?
येस, मी लावणार आहे। कॉलेजच्या तिथे लावेल ग्राउंड मध्ये
नक्की। आणि झाड लावल्यानंतर मला फोटो काढून नक्की पाठव, नंबर तुला माहितच आहे।
हो ठीक आहे, व्हॉट्सअपला।
येस नक्की, थँक्यू सो मच सुमेध।
येस थँक्यू।
तुम्ही सुद्धा शपथ घेणार का? मग डायल करा पटकन 9607007935। पटकन डायल करायचं आणि शपथ घ्यायची आहे यावर्षी उन्हाळ्यामध्ये एक तरी झाड लावायचं आहे। म्हणजे कसं आहे, थोड्या वर्षांमध्ये मग ते झाड मोठं होईल आणि थोडीशी गर्मीही कमी होईल आणि पावसासाठी पण खूप जास्त मदत होईल। नांदेडमधल्या गर्मीचं म्हणजे मी काही वेगळं सांगायला नको आहे ना तुम्हाला, गर्मी किती आहे ते आपण स्वतः सगळेजण अनुभव करतोच आहे। त्यामुळे मग शपथ घ्या की एक झाड तरी तुम्ही लावाल यावेळेस। डायल करा 9607007935। Stay tuned to Super Hits 93.5 Red FM. बजाते रहो।